द्रविणस्यवः
ॐ त्वमग्ने सप्रधायसि जुष्टो होता वरेण्यः त्वया यज्ञम् वितनुवते
ॐ त्वमग्ने वाजसातमम् सनोरास्वासुवीर्यम् ॐ अग्ने मेरणामिव देवास्त्वं परिपूरसि आराधश्चित्तमृञ्जसे
Unwissenheit ist eine verbreitete Krankheit der Menschen, und niemand kann ihr entkommen, solange man nicht mit dem Göttlichen vereint ist. Die Mutter.